हरी ओम। आपण प्रश्न पाहिलेले आहेत साधकांचे 194व्या श्लोकामध्ये। आता 195व्या श्लोकामध्ये याची समर्थांनी दिलेली उत्तरं आपण पाहतो आहोत। बसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभासे परी व्यापकू जाण तैसा, सदा संचला येतना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही। सुंदर उत्तर दिलेलं आहे। तो तू म्हणतोस ना हृदयाच्या ठिकाणी देव राहतो, तो असा राहतो असा आहे की तो नभासारखा व्यापक आहे। आता तुम्ही आम्ही इथे बसलेलो आहोत याच्यामध्ये ही आपण याला स्पेस असं म्हणतो। सगळीकडे स्पेस आहे, सगळीकडे अवकाश आहे, त्यालाच नभ असं म्हटलेलं आहे। नभी वावरेजो अणु रेणु काही, रिता ठावया राघवे वीण नाही। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे। मग आकाश तत्व हे जे आहे ज्याला आपण स्पेस म्हणतो, असं आपल्या उपनिषदांनी असं सांगितलेलं आहे, ते आपल्याला समजून घ्यायला जरा अवघड आहे कारण आपल्याला तो अनुभव नाही। म्हणून आत्मनः आकाश संभूतः, म्हणजे आत्म्यामधून जी पंचमहाभूत निर्माण झाली तर त्यात प्रथम अवकाश किंवा आकाश किंवा ज्याला आपण नभ म्हणतो याचा प्रथम जन्म झाला, म्हणून ते परमात्मा तत्वाच्या सर्वात निकट आहे असं समजलं जातं। म्हणून त्यातल्या त्यात उपमा द्यायची तर जवळची द्यावी, म्हणून ते म्हणतात नभा सारिखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवासे। तर असं हे म्हण नभासे परी व्यापकू जाणतेसा, नभासारखा आकाशासारखा देव व्यापक आहे। मग काय होत असतं, एखाद्या घटामध्ये एक समुद्र मोठाच्या मोठा समुद्र आहे आणि त्याच्यात एक घडा तरंगतो आहे, तर त्या घड्यामध्ये पाणी आहे, घड्याच्या बाहेर पण पाणी आहे। आता घडा समजा फुटला तर मग काय होणार आहे, ते आतलं पाणी आणि बाहेरचं पाणी एक होऊन जाणार। तुम्ही मुलांना फुगे देता की नाही, काही वेळा आपण गॅस भरलेले फुगे देतो मुलांना, त्याचं मजेत उडवत असतात आणि एकदम फटकन फुगा फुटतो, मग काय झालं, आतली हवा बाहेरची हवा एकमेकांशी मिळून गेली आणि ते जे काय आवरण होतं ते गळून गेलं। एक फार सुंदर गोष्ट गोरक्षनाथ आणि राजा भर्तृहरी यांची आहे। राजा भर्तृहरी यांची अत्यंत रूपवान गुणी पत्नी, तिचं तरुण वयातच निधन झालं। ते फार शोकाकुल झाले, माझी पत्नी कुठे आहे, माझी पत्नी कुठे आहे, आणि ते काही तिला तिच्या शवाला अग्नी देऊ देणार, आणि तिथे स्मशानातच बसून राहिले, राज्यकारभार करायला येणार काहीच करायला येणार। आणि मग त्या भागामध्ये एकदा गोरक्षनाथ, त्यावेळी गोरक्षनाथ फिरत फिरत आले होते, लोक म्हणाले बघा आमचा राजा कसं वेडे वेड्यासारखं करतोय, ते त्याची पत्नी गेली आणि ते त्याला मान्यच होत नाही, तुम्ही तरी काहीतरी समजूत घाला त्याची। मग गोरक्षनाथ एक घडा घेऊन गेले स्मशानामध्ये, आपणच फोडून टाकला घडा, आणि मोठ्या मोठ्याने रडायला लागले, अरे माझा घडा फुटला रे, कोणीतरी मला द्या रे, हा घडा मला परत द्या रे, हा मला घडा परत द्या रे। राजा आपला शोक थांबवून त्यांच्याकडे पाहायला लागला, म्हणाले काय चाललं तुमचं, हा माझा घडा फुटलाय, मला आता हाच घडा परत दुरुस्त करून पाहिजे, हाच मला पाहिजे। ते म्हणाले असं काय होत असतं का महाराज, एकदा घडा फुटल्यावर तो काय सांगता येईल का, आता पुन्हा पूर्वीसारखा तो होईल का, मातीचा घडा मातीला मिळूनच जाणार की, आता तो कसा सांगता येईल। मग एकदम गोरक्षनाथ रडू डोळे बिळे पुसून म्हणाले हे राजा जर खरं आहे तर तुझी पत्नी ती शरीराने आता गेली तर पुन्हा तिला ती जशी होती तशीच मिळवण्याचा तुझा हा अट्टहास कशासाठी चाललेला आहे, तो जो घडा होता ना, घडा आता फुटला, त्यातलं जे चैतन्य तत्व होतं ना ते बाहेरच्या चैतन्य तत्वाला जाऊन मिळालं, तत्र को मोह हा कशोक हा, कशासाठी मोह आणि कशासाठी शोक। तर ही आत्मानुभूती आहे की अरे हे आवरण आहे फक्त पंचकोशांनी बनलेलं, ते आवरण हळूहळू झिजणार, ते नादुरुस्त होणार आणि एक दिवस गळून पडणार, पण मी आज जो आहे तो अनादि अनंत अवध्य. सावरकर म्हणाले, मी तर अनादि आहे, अनंत आहे, अवध्य आहे. तुम्ही कोणाला माराल? शरीराला माराल. माझ्या आत्म्याचा कोणी घात करू शकत नाही, कारण तो अच्छेद्य, अक्लेद्य, अदाह्य आहे. तर ही जी आत्मानुभूती आहे, ही संतांची, क्रांतिकारकांची ही जी आत्मानुभूती आहे, त्यामुळे त्यांना हे कळतं की सदा संचला, सदैव आहे, येत किंवा जात नाही. तये विण कोठे रीता ठाव नाही. इथे आत आहे, बाहेर आहे, सगळीकडे तोच आहे. आणि सर्व साक्षी स्वसंवेद्य आहे. आता आपण ऐकता आहात, मी बोलते आहे, परमात्मा पण ऐकतो आहे, तो इथे आहे. ही अनुभूती ही संतांनी जगाला दिलेली फार मोठी गोष्ट आहे की होय, आम्ही हे अनुभवलेलं आहे. आणि तुम्ही साधना केलीत तर तुम्हालाही हे कळू शकतं की तये विण कोठे रीता ठाव नाही. हरिओम तत्सत.